द्वितीय सर्ग वालीचा वालीचा वध आणि भगवंताबरोबर त्यांचे भाषण। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, अशा प्रकारे आपल्या शरीराच्या आलिंगनामुळे ज्याची सर्व पातके धुवून गेली होती अशा सुग्रीवाकडे रामाने पाहिले। मग स्वतःचे कार्य सिद्ध करण्यासाठी मोह निर्माण करणारी आपली माया त्या सुग्रीवावर पसरून राम त्याला हसत हसत बोलले, हे मित्रा, जे काही तू म्हणालास ते खरे आहे या शंकाने। तथापि लोक माझ्याविषयी असे म्हणतील की अग्नीला साक्षी ठेवून रघुनंदनाने वानरराज सुग्रीवाशी सख्य केले, पण त्याच्यासाठी त्याने काय केले असा लोकापवाद माझ्यावर येईल यात संशय नाही। म्हणून तू जा आणि युद्धासाठी वालीला आव्हान दे, तुझे कल्याण असो। एकाच बाणाने त्या वालीला ठार मारून मी तुला राजपदावर अभिषेक करेन। ठीक आहे असे म्हणून सुग्रीव सत्वर किष्किंधा नगरीच्या उपवनात गेला आणि प्रचंड ध्वनियुक्त शब्द विचारून त्याने त्या वालीला आव्हान दिले। भावाचा तो आवाज ऐकून रागाने डोळे लाल झालेला वाली घरातून लगेच बाहेर पडला। आपल्यावर चालून येणाऱ्या वालीला पाहून सुग्रीवाने एका झटक्यात त्याच्या वक्षस्थळावर प्रहार केला। क्रोधाने बेभान झालेल्या वालीने सुग्रीवावर आपल्या दोन्ही मुठीने प्रहार केले। सुग्रीवाने त्याचप्रमाणे वालीवर प्रहार केले। अशा प्रकारे ते दोघे रागावून परस्परांशी लढू लागले। ते दोघेही समान रूपांचे आहेत हे पाहून राम हा अतिशय गोंधळून गेले। त्या दोघातील वाली कोण आणि सुग्री कोण हे त्यांना कळले नाही। त्यामुळे सुग्रीवाचा वध होईल या भीतीने त्यावेळी रामाने आपला बाण सोडला नाही। युद्धात सुग्रीव हरला। भीतीने व्याकुळ झालेला सुग्रीव रक्त ओकेत पळत सुटला। वाली आपल्या घरी परत गेला तेव्हा सुग्रीव रामाना म्हणाला, हे रामा, भ्रातृरूपी शत्रूकडून तुम्ही माझा घात करवित आहात, माझा वध व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल तर हे विभो तुम्ही मला मारून टाका। हे सत्यवादी शरणागत वत्सल रघुत्तमा, मला अशा प्रकारे खात्री देऊन आता तुम्ही माझी का बरे उपेक्षा करीत आहात? सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर डोळ्यात आशीर्वाद होऊन आणि सुग्रीवाला आलिंगन देऊन श्रीराम त्याला म्हणाले, मित्रा, तू अजिबात भिवू नकोस, तुम्ही दोघे एकाच रूपाचे आहात हे पाहून तुझा आणि माझे तुझा म्हणजे माझ्या मित्राचा वध होईल या भीतीने मी बाण सोडला नाही। माझा गोंधळ दूर करण्यासाठी मी तुझ्या शरीरावर काहीतरी खून करतो। आत्ता जाऊन तू पुन्हा शत्रूला आव्हान दे, मग वाली मेलेलाच तुला दिसेल। हे बंधू, मी राम तुला शपथ घेऊन सांगतो की मी एका क्षणात तुझ्या शत्रूला ठार करेन। अशा प्रकारे सुग्रीवाला आश्वासन देऊन श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, हे महाभागा, सुग्रीवाच्या गळ्यात एक फुललेल्या फुलांची माळ घालून त्याला वालीकडे पाठव। तेव्हा लक्ष्मणाने सुग्रीवाच्या गळ्यात माळ घातली आणि आदरपूर्वक जा जा असे म्हणून त्याने सुग्रीवाला पाठवले। सुग्रीवाने सुद्धा वालीकडे जाऊन पूर्वीप्रमाणेच विलक्षण आवाज काढून वालीला आव्हान दिले। सुग्रीवाचे ते शब्द ऐकून वाली विस्मयचकित झाला। तो अतिशय क्रुद्ध झाला। मग योग्य प्रकारे कंबर कसून तो जाण्यास तयार झाला। वाली निघालेला पाहून तारा नावाच्या त्याच्या पत्नीने त्याचा हात धरून त्याला थांबवले आणि ती त्याला म्हणाली, स्वामी, आत्ताच आपण जाऊ नये, मला फार शंका वाटते, कारण सुग्रीव पराभूत होऊन पळून गेला होता आणि तोच पुन्हा लगेच परत आला आहे। मला वाटते की खरोखरच त्याला सहाय्य करणारा कोणीतरी बलवान पुरुष भेटलाय। वाली तिला म्हणाला, हे सुंदरी, त्या सुग्रीवाविषयीची तुझी शंका सोडून दे। लाडके, माझा हात सोड आणि तू परत जा। आता मी त्या शत्रूकडे जातो आणि त्याला ठार करून लगेच परत येतो। त्या सुग्रीवाला सहाय्य करणारा कोण बरे असेल? कुणी सुग्रीवाचा सहायक असेल तर त्या दोघांनाही क्षणात ठार करून मी परत येईन। हे सुंदरी, तू मुळीच चिंता करू नकोस, आव्हान देणारा शत्रू आला आहे हे कळल्यावर कोणी शूर घरात कसे बरे थांबेल? लक्षात ठेव, शत्रूला नक्कीच ठार करून मी परत येईन। तारा म्हणाली, हे राजेंद्रा, मी आणखी जे काही सांगते ते तुम्ही ऐका, मग तुम्हाला उचित वाटेल ते तुम्ही करा। मृगयेसाठी वनात गेलेल्या आपल्या अंगद नावाच्या पुत्राने जे ऐकले ते त्याने मला सांगितले आहे। असे म्हणतात की अयोध्येचे अधिपती दशरथांचे पुत्र श्रीमान राम लक्ष्मण या आपल्या भावासह आणि सीता या पत्नीसह दंड करण्यात आले आहेत। तेथे रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा जानकीचा शोध करीत राम भावासह ऋषभ पर्वतावर आले असून त्यांची सुग्रीवाशी भेट झाली आहे। आणि अग्नीला साक्ष ठेवून सुग्रीवाने त्यांच्याशी सख्य केले। लक्ष्मणासह असणाऱ्या रामाने सुग्रीवापुढे अशी प्रतिज्ञा केली आहे की युद्धात वालीला मारून हे सुग्रीवा मी तुला राजा करेन। असा निश्चय करून ते दोघेही सुग्रीवाबरोबर आले आहेत असे मला निश्चितपणे वाटते। तेव्हा माझे म्हणणे ऐका, नाहीतर आत्ताच तुमच्याकडून पराभूत होऊन गेलेला तो सुग्रीव कसा बरे पुन्हा परत आला असता। म्हणून सुग्रीवाबरोबर ते वैर संपूर्णपणे टाकून देऊन तुम्ही सुग्रीवाला इकडे आणा। त्वरित त्याच्यावर यवराज अभिषेक करा आणि तुम्ही रामाना शरण जा। हे वानरश्रेष्ठा, माझे अंगदाचे, राज्याचे आणि कुळाचे रक्षण करा। असे बोलून अश्रू ढाळत तारा त्याच्या पाया पडली आणि आपल्या दोन्ही हाताने त्याचे पाय धरून भयाने विव्हल होऊन ती रडू लागली। तेव्हा प्रेमाने आलिंगन देऊन वाली तिला म्हणाला, लाडके, आपल्या स्त्री स्वभावामुळे तू उगीचच भीत आहेस, मला कोणत्याही प्रकारे भय दिसत नाही। जर लक्ष्मणासह प्रभू राम येथे आले असतील तर श्रीरामाबरोबर माझा स्नेह होईल या शंका नाही। हे कल्याणी, राम हे सर्वांचे स्वामी साक्षात नारायण असून ते भूमीचा भार हरण करण्यासाठी अवतरले असे मी पूर्वीच ऐकले। त्या परमात्म्यांना स्वतःचा पक्ष आणि दुसऱ्याचा पक्ष असा भेद असणार नाही। हे साध्वी, त्यांच्या पदकमलांना वंदन करून मी त्यांना घरी आणेन। देवांचा ईश्वर असलेले श्रीराम भक्तीने प्राप्त होणारे आणि जो त्यांचा आश्रय घेतो त्यांना ते आपलेसे करतात। या उलट जर सुग्रीव स्वतःच म्हणजे एकटाच आला असेल तर मी त्याला एका क्षणात मारून टाकेन। आता तू सुग्रीवाच्या यवराजाभिषेकाच्या बाबतीत जे काही म्हणालीस त्याबाबतीत माझे म्हणणे असे आहे की हे प्रिये, शत्रूने युद्धासाठी आव्हान दिले असताना मी तसे कसे बरे करू। हे शुभलक्षणी, सर्व लोकांमध्ये मान्यता असणारा शूर असणारा मी वाली घाबरून असे शब्द कसे बरे बोलणार। म्हणून हे सुंदरी, भीती टाकून देऊन घरात स्वस्थ बैस। अशा प्रकारे शोक करणाऱ्या आणि डोळ्यात अश्रू आलेल्या त्या तारेला आश्वासन देऊन सुग्रीवाचा वध करण्यास उद्युक्त झालेला वाली युद्धासाठी निघाला। वालीला येताना पाहून प्रचंड पराक्रम असणारा आणि गळ्यात पुष्पमाला बांधलेला सुग्रीव एखाद्या माजलेल्या हत्तीप्रमाणे चवताळा। सुग्रीवाने दोन्ही मुठीने वालीला मारले। वालीने सुद्धा सुग्रीवाला तसेच तडाखे दिले। सुग्रीवाने वालीला बळवले तसेच वालीनेही सुग्रीवाला तडाखे दिले। त्या युद्धात सुग्रीव श्रीरामांकडे पाहत युद्ध करीत होता। अशा प्रकारे लढणाऱ्या त्या दोघांना पाहिल्यावर पराक्रमी श्रीरामाने भात्यातून एक बाण घेतला आणि आपल्या इंद्रधनुष्यावर चढवला। ते एका वृक्षाच्या आड वालीला न दिसेल अशा पद्धतीने उभे राहिले। त्यानंतर वालीकडे नीट पाहून धनुष्याची दोरी कानापर्यंत खेचून आणि त्याच्या हृदयाला अचूक लक्ष्य करून महाबलवान श्रीरामाने वज्राप्रमाणे कठोर आणि प्रचंड वेगवान असलेला बाण सोडला। त्या बाणाने वालीच्या हृदयाचा वेध घेतला। भयंकर आवाज करीत आणि पृथ्वीला कापवीत वाली वर उडाला आणि नंतर खाली जमिनीवर पडला। एक मुहूर्तभर बेशुद्ध पडलेला वाली भानावर आला तेव्हा त्याला कमलनयन राम समोर दिसले। रामाने डाव्या हातात धनुष्य पकडले होते आणि दुसऱ्या उजव्या हातात बाण धरलेला होता। त्याने वल्कल वस्त्र परिधान केले होते, जटारूपी मुकुट त्याने धारण केला होता, त्यांचे वक्षस्थळ विशाल होते, मनोहर वनमालेने ते विभूषित होते, त्यांचे बाहू पुष्ट सुंदर आणि दीर्घ होते, नवीन दुर्वादलाप्रमाणे त्यांच्या शरीराची कांती होती। त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहून लक्ष्मण आणि सुग्रीव त्यांची सेवा करीत होते। श्रीरामांना पाहिल्यावर त्याची निंदा करीत वाली क्षीण स्वरात बोलू लागला, अहो रामा, मी तुमचा काय अपराध केला होता म्हणून तुम्ही मला मारले? झाडाच्या मागे दडून माझ्यावर बाण सोडलात हे निंद्यकर्म तुम्ही राजधर्म न जाणल्यामुळे केले। अहो रामा, चोराप्रमाणे युद्ध करून तुम्हाला काय कीर्ती मिळणार आहे? तुम्ही जर क्षत्रिय कुळातील असाल आणि जर मनूच्या वंशात जन्माला आला असाल तर माझ्याशी समोरासमोर युद्ध करायला हवे होते, मग तुम्हाला त्याचे फळ कीर्ती किंवा स्वर्गप्राप्ती मिळाले असते। सुग्रीवाने तुमचे कोणते कार्य केले आहे आणि मी कोणते कार्य केले नाही? अहो रामा, घोर अरण्यात तुमची पत्नी रावणाने हरण करून नेली आणि तिच्या शोधासाठी तुम्ही सुग्रीवाला शरण गेलात असे मी ऐकले आहे। परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की हे रामा, विश्वामध्ये प्रसिद्ध असलेले माझे सामर्थ्य तुम्ही जाणत नाही। हे राघवा, मला वाटले तर मी अर्ध्या मुहूर्तात लंका, सीता आणि त्या रावणाचे कूळ या सर्वासह रावणाला बांधून आणेन। शिवाय हे रघुनंदना, या लोकात असे म्हटले जाते की तुम्ही मोठे धर्मात्मा आहात। मग मला सांगा की एखाद्या व्याधाप्रमाणे वानराला मारून कोणते पुण्य तुम्हाला मिळाले? वानराचे मांस हे खाण्यास योग्य नाही, तेव्हा मला ठार मारून तुम्ही काय मिळवले? अशा प्रकारे बरेच बोलणाऱ्या वालीला राघव म्हणाले, धर्माचा रक्षक या नात्याने धनुष्य धारण करून मी या जगात हिंडत आहे। अधर्म करणाऱ्यांना ठार करून मी चांगल्या धर्माचे पालन करतो। हे बघ, स्वतःची कन्या, बहीण, भावाची बायको तसेच सून या चारही स्त्रिया समान आहेत। बुद्धिभ्रष्ट झालेला जो मनुष्य या चौघीपैकी एकाशीही रमतो तो पातकी आहे असे म्हणतात, आणि म्हणून राजाने त्याचा वध करणे योग्य आहे। तू बळजबरीने धाकट्या भावाच्या बायकोबरोबर रमत आहेस, म्हणून हे वानरा, धर्म जाणणाऱ्या मी तुला मारले आहे। तू वानर असल्यामुळे तुला हे माहीत नाही की आपल्या आचरणाने जगाला पवित्र करीत महापुरुष या जगात फिरत असतात, त्यांच्याशी मर्यादा सोडून बोलू नये। हे रामाचे वचन ऐकल्यावर भीतीने संत्रस्त झालेल्या वालीने जाणले की राम हे लक्ष्मीचे पती नारायण आहेत, आणि लगेच त्यांना प्रणाम करून तो म्हणाला, हे रामा, हे महाभाग रामा, तुम्ही परमेश्वर आहात हे मला आत्ता कळले। ते न समजता मी जे काही म्हटले त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा। तुमच्या बाणाच्या प्रत्यक्ष आघाताने आणि विशेष म्हणजे तुमच्या समोर मी प्राण सोडित आहे। महायोगी लोकांना सुद्धा तुमचे दर्शन दुर्लभ आहे। मरणाऱ्या माणसाने कसे का होईना, ज्यांचे नाव घेतले तर तो परमपदी जातो, ते तुम्ही आता मरत असलेल्या माझ्यापुढे साक्षात उभे आहात। हे देवा, मला आत्ता कळले की तुम्ही साक्षात परमपुरुष नारायण आहात व शुभलक्षणे जानकी ही लक्ष्मी आहे। तसेच रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे तुम्ही अवतार घेतला आहे। हे रामा, आता मी तुमच्या त्या परमपदी जात आहे, तुम्ही मला अनुज्ञा द्या। माझ्याप्रमाणे सामर्थ्य असणारा माझा पुत्र जो अंगद, त्याच्यावर तुम्ही दया करा। हे रामा, तुमच्या हाताने माझ्या हृदयाला स्पर्श करून तुम्ही बाण काढून घ्या। ठीक आहे, असे म्हणून बाण उपसून काढून श्रीरामाने आपल्या हाताने वालीला स्पर्श केला, त्याच क्षणी तो वानर देह टाकून देवश्रेष्ठ झाला। आपल्या सुखकारक शीतल हाताने श्रीरामाने वालीला स्पर्श केला आणि रघुत्तमाच्या बाणाने वाली मारला गेला, म्हणून तत्काळ वानर देह टाकून तो परमपदाला गेला। ते पद परमहंस संन्यासी लोकांनासुद्धा मिळणे कठीण आहे, मग इतरांची काय कथा। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे द्वितीय सर्ग समाप्त।